संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपला सारथी आणि सखा आपला मामे भाऊ आणि सोयरा आपला सुहृद हित करता अशा श्रीकृष्णांकडे अर्जुनाने एक प्रकारे युद्ध न करण्याकरता कैफियत मांडली आणि अर्जुनाचे जे काही वाद प्रतिवाद निर्माण करण्याची शक्यता असणारे मुद्दे होते ते सगळे अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंतांच्या समोर मांडले तेव्हा दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी अर्जुनाला त्या सर्व प्रश्नांवर थोडक्यात उत्तरं दिली। विषमकाळी तुझ्या मनामध्ये अशा प्रकारचा मोह निर्माण झालेला आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणाले। युद्ध काळ हा विषम काळ आहे। युद्धाला ठरवून तू आलेला आहेस आणि अशा परिस्थितीत तुला अशा प्रकारच्या भावनेने ग्रासलं हे अयोग्य आहे असं भगवंत म्हणाले। भगवंतांचं जे अर्जुनाच्या बरोबर बोलणं आहे वाद प्रतिवाद आहे त्या प्रतिवादामध्ये अर्जुनाच्या कुठल्याही प्रश्नाला संयुक्तिक उत्तर न देता मुळात तू या अशा विषम प्रसंगी अशा प्रकारची भूमिका घेणं चूक आहे असं भगवंत म्हणाले। अगदी सर्वसाधारणपणाने दोन मित्रांमध्ये ज्या प्रकारे संवाद घडतो तसाच संवाद आहे। खूप मोठं तार्किक उत्तर देण्याच्या आधी तू म्हणतोस हे सगळं चूक आहे असं जसं एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणेल कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन हे पाप अनार्यांनी अंगीकारावं अशा प्रकारचं पाप स्वर्ग न देणारं अकीर्ती वाढवणारं कीर्ती नाहीशी करणारं असं या युद्धासारख्या कठीण प्रसंगी तुझ्या ठिकाणी कुठून उपस्थित झालं असं भगवंत अर्जुनाला म्हणतात। अधिकार होता मित्रत्व होतं हिताकरता सांगायचं होतं तरी देखील प्रारंभी भगवंत एवढंच म्हणाले की हे श्रेष्ठ पुरुषांना शोभणारं न शोभणारं असं तुझ्या ठिकाणी उत्पन्न खरं म्हणजे व्हायलाच नको असा हा शोक आणि मोह तुझ्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. आपल्या सख्याचं एवढं उत्तर ऐकल्यानंतर, आपल्या मित्राचं एवढं उत्तर ऐकल्यानंतर जर अर्जुन मानेल तर ठीकच आहे. क्लैब्यम मास्म गमः पार्थ नै तत्व ह्युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. तू क्लैब्य म्हणजे दुर्बलपणाला प्राप्त होऊ नकोस. हे परंतप म्हणजे फार पराक्रमी असणारा, शत्रूंना अतिशय ताप देणारा अशा अर्जुना हे क्षुद्र हृदयाचं दुर्बलत्व, ताक आणि उत्तिष्ठ आणि उठून उभा राहा, युद्धाकरता उठून उभा राहा असं भगवंत म्हणाले. मात्र एवढ्या सामान्य वचनांनी अर्जुनावर काही परिणाम झाला नाही, काही फरक झाला नाही. कदाचित याच्या आधी कधी असं घडलं असेल की अर्जुनाच्या मनामध्ये एखादी शंका निर्माण झाली असेल आणि भगवंत अशा प्रकारे जुजबी बोलून देखील अर्जुनाच्या मनातली शंका दूर झाली असेल. पण अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की भीष्म आणि द्रोण यांच्यावर बाण मी कसे सोडू. कथम भीष्म महम संख्ये द्रोणंच मधुसूदन इशुभी प्रतियोत्स्यामी पूजारहावरी सूदन. हे पूजनीय आहेत अरे, तू असं कसं म्हणतोस की यावेळेला तुझ्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला हीच मुळात चूक आहे असं तू म्हणतोस कसा. देवा हे येतुलीवरी बोलावे न लगे अवधारी. आधी तूच विचारी संग्राम हा, तूच विचार कर की हा संग्राम काय आहे, हे युद्ध काय आहे. विषमकाळी उत्पन्न झालं असं तू म्हणतोस, पण हे युद्धच काय आहे हे तू बघ. हे झुंज नव्हे प्रमादू एथ प्रवर्तनिया दिसे बाधू हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. हा हे युद्ध म्हणजे प्रमाद आहे. प्रमाद म्हणजे जीवनामध्ये जे करणीय आहे तेच न करणं म्हणजे प्रमाद. जे करायला हवं कर्तव्यात्मक तेच चुकणं म्हणजे प्रमाद. युद्ध हे युद्ध हा प्रमाद आहे असं भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे. आणि या युद्धामध्ये प्रवर्तित होणं यामुळं माझ्या सगळ्या प्रकारच्या प्रगतीला अडथळा होणार हे स्पष्ट दिसत आहे. हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. ज्या प्रशस्त खुणा आहेत प्रगतीच्या त्या खुणांना इथं सरळ सरळ लाथाडणं आहे. देखे माता पितरे अर्ची जती सर्वस्वे तोषू पावी पाववी जती ती पाठी केवी वधी जती आपुलिया हाती. माता आणि पितर यांची खरं म्हणजे पूजा करायची, त्यांना सर्व तऱ्हेने संतुष्ट ठेवायचं. असं असताना आपल्या हातांनी यांचा वध करायचा कसा. देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजी जे. जर कोणी संत आहे असं म्हटलं तर लीनतेने नमस्कार करायचा, जर शक्य झाले तर त्यांची पूजा करायची. हे वाचून केवी निंदी जे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. भीष्म आणि द्रोण यांचा माझ्यावर फार मोठा उपकार आहे. जर शिष्य चांगला असेल, शिष्यत्व त्याच्या ठिकाणी उत्तम असेल, तर जो जो त्याला गुरु म्हणून भेटतो तो त्याच्यावर फार प्रसन्न होतो. अर्जुनाच्या ठिकाणी जी शिष्यत्वाची लक्षणं आहेत ती भगवद्गीतेच्या वेळेला उपस्थित झालेली नाहीयेत. तो त्याचा स्वभाव होता. शिष्यत्वाचे स्वाभाविक गुण त्याच्या ठिकाणी होते. असं असल्यामुळेच गुरुद्रोण देखील त्याच्यावर प्रसन्न होते. भगवद्गीता सांगण्यासाठी अर्जुन सर्वात योग्य होता. अशा करता की तो सर्वात उत्तम शिष्य होता. 105 राजपुत्रांमध्ये अर्जुनासारखा शिष्य भावानी युक्त असा कोणीही नव्हता. त्यामुळेच द्रोणाचार्यांनी अर्जुनावर अतिप्रसन्न होऊन विद्या, सर्व विद्या शिकवली, काही राखून ठेवलं नाही. बाकीचेही त्यांचे शिष्य होतेच, तरी देखील अर्जुनासारखा शिष्य हा शिष्यांमधला मुकुटमणी होता. त्यामुळं अर्जुनाला अर्जुन जे शिकला त्याची तुलना इतर कुठल्याही योद्ध्याबरोबर होऊ शकत नव्हती. शिष्य हा गुरूंना ग्रहण करणारा असा असला पाहिजे. शिष्य हा गुरूंना पिणारा, भक्षण करणारा असला पाहिजे. गुरूंची जी विद्या आहे ती विद्या गुरूंनी बोलावं आणि शिष्यांनी स्वीकारावं असं असलं पाहिजे. गुरु जे बोलतात ते शिष्य स्वीकारेलच स्वीकारेल, पण प्रत्यक्ष शिक्षणात गुरूंना जे बोलता येत नाही ते देखील शिष्य शिकला पाहिजे. कित्येक गोष्टी बोलता येत नाहीत, सूक्ष्म शास्त्रांमध्ये तर हावभावावरून कळतं, डोळ्यांमधून कळतं, शब्दावरून कळतं. शब्द ज्या तऱ्हेने योजलेला आहे त्यावरून शब्दांपेक्षा जास्त कळतं, भावनेतून कळतं. न शिकवलेलं देखील शिकता आलं पाहिजे. सगळं शिकवलं जाऊ शकत नाही. गुरूंना कवटाळण्याची जर वृत्ती असेल सर्व अंगानी, पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं अर्जुनाच्या शिष्यत्वाचं, श्रवणाचं, की भगवंतांचं सांगणं देखील कमी इतका त्याचा श्रवणभाव व्यापक होता. सर्व बाजूंनी जणू भगवंतांच्या शब्दाला तो कवटाळत असे. हा शिष्यभाव द्रोणाचार्य जेव्हा शिकवत होते तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी होताच. न शिकवलेलं शिकणं याला साधं सर्वांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे तो पक्षाचा डोळा. तुम्हाला काय दिसतं आहे असं म्हटल्यानंतर मला फक्त डोळा दिसतो आहे हे जेव्हा अर्जुन म्हणाला तेव्हा द्रोणाचार्यांनी शिकवलेलं नव्हतं की फक्त डोळा पाहायचा आहे. गुरु जे सांगतात त्याच्यापेक्षाही अधिक समजणं, ते सांगणं हे सूत्रमय असतं, त्याच्यापेक्षा अधिक समजत गेलं पाहिजे तर पारंगतता येते. गुरूंनाच असं वाटलं पाहिजे की माझ्याकडून हे सांगायचं राहिलं पण याला समजलं. असा शिष्य अर्जुन होता. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. आणि भीष्मांबाबत देखील अर्जुन तसाच होता. मुलं आई वडिलांना सुख देतात, आजी आजोबांना सुख देतात, ते पितामह होते, आजोबा होते. पण जे सुख मुलांकडून अथवा नातवंडांकडून आई वडिलांना किंवा आजी आजोबांना मिळत असतं, ते एकसारखं नसतं. काही मुलं अधिक सुख देऊ शकतात, काही मुलं अधिक प्रसन्न करू शकतात, त्यांना मनोभाव समजतो. अर्जुन तसा होता, म्हणून भीष्मांचं प्रेम देखील सर्व 105 नातवंडांमध्ये अर्जुनाने अधिक ओढून घेतलेलं होतं. अर्जुन ही विशेष व्यक्ती आहे आणि हेच अर्जुनाचे गुण श्रीकृष्ण देखील अर्जुनाकडे आकर्षित होण्यासाठी पुरेसे ठरले. एरवी तत्व चर्चा करणारा, गंभीर प्रवृत्तीचा, न्यायप्रिय, मर्यादांमध्ये वर्तन करणारा, अत्यंत लोकप्रिय, सर्वांवर उपकार करणारा, कधीही कूटनीतीचा अवलंब न करणारा युधिष्ठिर हा काही कमी नव्हता. म्हणून अर्जुन म्हणतो आहे की मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. अशा वेळेला शिष्याला सर्व शिष्यांमध्ये आपलं सद्गुरूंवर जास्त लक्ष आहे हे समजतं, उघडउघड सर्वांना समजतं. फक्त त्याला समजतं असं नाही, बाकीच्या शिष्यांनाही समजतं. कारण गुरूंना कसं प्रसन्न करायचं त्याच्यासाठी असणारी अधिक कुवत भावनेची, मनाची, बुद्धीची, चित्ताची, मार्दव, गोडवा हा त्यांनी मिळवलेला असतो, म्हणून तो अधिक. आणि तशी कुशाग्र बुद्धी, म्हणून तो अधिक प्रिय असतो. आई वडिलांना देखील सर्व मुलं सारखी जरी म्हटली तरी एखादा मुलगा त्याकरता प्रिय असतो. श्रीकृष्णांना देखील अर्जुन याच करता प्रिय होता. अर्जुन जेव्हा भगवंतांना म्हणतोय की मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे, माझ्यावर फार उपकार, भीष्म आणि द्रोणांनी केलेला आहे, अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये देखील युद्धाला ते समोर उभे राहिलेले असताना देखील त्यांचा उपकार आठवणं, कारण ही वेळ अशी आहे की त्यांनी कशी आड रान घेतलं, कशी विरुद्ध अशी बाजू घेतली, ती आठवण्याची ही वेळ आहे. सर्वसाधारणपणाने मानवी संबंधामध्ये जेव्हा तुम्ही एकमेकांचे मित्र असता तेव्हा देखील, अगदी प्रेमाच्या संबंधांमध्ये देखील मनाविरुद्ध गोष्टी घडतच असतात. मित्राकडून एकमेकांच्या संदर्भात नेहमीच घडत असतात, रोज घडत असतात, पण प्रेमामुळे त्या दुर्लक्षित होतात. आणि जेव्हा हा प्रेमाचा भाव संपतो आणि मनामध्ये किलमिश निर्माण होतं तेव्हा प्रेमाच्या गोष्टी आठवायच्याऐवजी त्या सगळ्या गोष्टी आठवतात. ते बाहेर काढतो की यावेळेलाही त्यांनी असं केलं, खरं म्हणजे मी असं म्हणत होतो, पण तो विरुद्ध वागला. त्यावेळेला तू समजत नव्हतं का? तेव्हा समजत होतं, पण तेव्हा त्या दृष्टीआड होत होत्या, प्रेमापोटी. माणसाची अशी एक गुणवैशिष्ट्य किंवा क्षमता आहे की त्यावेळेला ती गोष्ट तो अचूक बाहेर काढतो. 10 वर्षांनी जर प्रेमाचे संबंध बिघडले तर जेव्हा जेव्हा त्याचं आणि आपलं खटकलेलं होतं ते बोलायला सुरुवात करतो. आणि मग 10 वर्ष कसे काय चांगले राहिले? तर ते चांगले राहिलेले होते ते तो धरून बसलेला असतो आणि ते त्याचं तो गुणगान कौतुक करत असतो, सोयी बाहेर काढत असतो.
अर्जुन तशा रीतीने सोयीने बोलत नाहीये. समोर उभे राहिलेले आहेत युद्धाकरता, पण अर्जुन असं म्हणतोय की माझं बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे, यांचा फार उपकार आहे माझ्यावर. याच ठिकाणी भीम असेल तर भीम असं म्हणेल की हे सगळं ठीक आहे, त्यांनी केले केले म्हणजे काय. जसे मुलंही आई वडिलांना म्हणतात ना, तुम्ही केलं म्हणजे काय, काय केलं तुम्ही आमच्याकरता, सगळेच करतात. एखाद वेळेला, सगळी मुलं म्हणत नाहीत, एखाद वेळेला कोणी असं म्हणू शकतो. तेच ती परिस्थिती पालटली की त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. माझी स्कॉलरशिपची परीक्षा होती तेव्हा तुम्ही 3 तास दाराशी उभे राहिलात, वेगळं बोलायला सुरुवात करतो. मला ताप होता तेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावर घड्या घातल्यात. आणि याच गोष्टीला थोडा बिघडला की म्हणतो मग काय केलं म्हणजे काय केलं. ही जी प्रवृत्ती आहे ही अर्जुनाच्या ठिकाणी दिसत नव्हती. अशाही विषम परिस्थितीमध्ये अर्जुन म्हणत होता की माझं बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. जयान लागी मने वैरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष तेवी करू घातू देवा, मनानी देखील आम्ही. आणि हे पांडव असे सज्जन होते की युद्धाला देखील तसे या सगळ्यांचे एकूण उपकार लक्षात घेऊन परिस्थितीमुळे उभे राहिलेले होते अर्जुनासकट सगळे. भगवंतांनी युद्धाला युद्धापर्यंत त्यांना आणलेलं होतं. जेव्हा पाचही पांडव आणि द्रुपद, दृष्टद्युम्न, भगवंत दूत म्हणून गेल्यानंतर काय काय प्रकाराने प्रस्ताव ठेवायचे याचा विचार करत होते, तिथून भगवंत बाहेर आल्यानंतर, कारण ते सगळे शांतीचे प्रस्ताव होते, द्रौपदीनी गाठलं श्रीकृष्णांना. आणि म्हणाली की हे काहीही जरी म्हणाले तरी देखील आणि जेव्हा तुझ्याही मनामध्ये युद्ध नको आणि त्यांच्याविषयी करुणा निर्माण होईल त्यावेळेला हे गोविंदा माझ्या अपमानाची आठवण ठेव, कुठल्याही प्रकारे संधी होता कामा नये, युद्ध झालंच पाहिजे. जयालागी मने वैरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू. अर्जुनाची ही भूमिका होती हे भगवंतांना माहीतच होतं, पहिल्यापासूनच होती, ती परत या ठिकाणी निर्माण झाली. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा, वरी जळवटे जी आले एथ आघवेयासी, हेची काय जाहले, जे यांच्या वधी अभ्यासिले निरविजे आम्ही, यांच्या वधानी आमचा विजय निर्वावा. आमचा धिक्कार असो असं अर्जुन म्हणायला लागला. जळ ही गोष्ट मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज निधला, तेणे उपकारे काय आधारैला वधी तयाते। जेथींची आ कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू। अर्जुन म्हणे, शंकरांनी वर दिला त्या राक्षसाला भस्मासुर, काय त्याचं नाव? त्याचं आधीचं नाव वेगळं आहे, तो नंतर भस्मासुर म्हणून ओळखला जायला लागला। त्यांनी शंकरांची आराधना केली आणि कोणाकडूनही वर मला मृत्यू येता कामा नये अशा प्रकारे वर घेतला। आणि तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो मृत्यूमुखी पडेल असंही वर घेतला, त्याचं भस्म होईल। त्यामुळे त्याला कोणी प्रतिस्पर्धीच राहिला नाही, सर्वजण त्याला एक प्रकारे घाबरत असत। हा भस्मासुर पुढे इतका मातला की शंकरांच्या पत्नीवरच त्याची नजर गेली। शेवटी विष्णूंनी एका सुंदर अशा स्त्रीचं रूप धारण करून त्याला भुलवला आणि आपण करू तशा प्रकारे पदन्यास आणि हालचाली करत त्यांनी नृत्य करावं अशी इच्छा त्या तरुण मुलीनी व्यक्त केली। आणि ते करता करता त्या तरुण मुलीनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला, त्या भस्मासुरानेही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो आपला आपण मेला। जेथींची या कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू। जिथून कृपा प्राप्त करायची त्या ठिकाणीच व्यभिचार, तरी काय मी भस्मासुर? अर्जुन म्हणे, मी काय भस्मासुर आहे की काय? देवा समुद्र गंभीर आई किजे, वरी तोही आहाच देखीजे, तरी क्षोभू मनी नेणीजे द्रोणाची आहे। समुद्र गंभीर खरा, पण तो वरवर गंभीर असतो। जो त्याच्यात सापडतो त्याला समजतं की याचं गांभीर्य काय आहे। दुरून पाहायला तो गंभीर वाटतो, जो त्याच्यात सापडतो तो पार नाहीसा होऊन जातो त्याच्या क्रोधामध्ये। पण द्रोणाचार्य तसे नाही, द्रोणाचार्यांच्या अंतरंगात कितीही उतरा, क्रोध नाही, गांभीर्य तसंच आहे। हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान, तरी अगाध भले गहन हृदय याचे। हे गगन खूप अपार आहे, पण त्याला देखील एक मर्यादा आहेच। जसं काय विज्ञानाला माहितीये की आपण जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या सर्वात तळाशी राहतो आहोत। जसं समुद्राच्या तळाशी जळचर असावा, तसे आपण वातावरणाच्या सर्वात तळाशी राहतो आहोत। आणि जसं वर जाऊ तसं वातावरण हे इतकं दाट नाहीये, हळूहळू पातळ होत जातं, वायूचं प्रमाणही कमी होत जातं। एक वेळ अशी येते की त्या ठिकाणी वातावरण संपतं आणि अवकाश फक्त शिल्लक राहतो। अपार गगनाला म्हणतात, पण त्याला मर्यादा आहे, त्याला मान आहे, परिमाण आहे, त्याच्या पुढे ते अपार नाहीये। तरी अगाध भले गहन हृदय याचे, पण या द्रोणाचार्यांचं हृदय मात्र अशा प्रकारे मर्यादित नाही। वरी अमृतही विटे की काळवशे वज्रही फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकर विलाही। विकार निर्माण केले तरी देखील
मनोधर्म प्रेम द्रोणाचार्यांचं कधीही कमी झालेलं अर्जुनाने अनुभवलेलं नव्हतं. एका वेळेला काळाच्या प्रभावाने वज्र देखील प्रत्येक गोष्टीला जसा सहज विनाश आहे मृत्यू आहे तसं वज्र देखील नाहीस होऊ शकेल. कुठलाही पदार्थ जसा नाचतो विटतो तसा अमृत देखील विटू शकेल, पण द्रोणाचार्य विकारवान नाही होत. स्नेहालागी माये म्हणीपे ते किरू होये तरी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. स्नेह करायचा तर आईनी मातेनी याच्यामध्ये काही शंका नाही. तरी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये, पण द्रोणांच्या स्नेहामध्ये कृपा देखील आहे. मातेला कृपा करण्याची प्रत्येक मातेला शक्यता अधिकार असेलच असं नाही, ती स्नेह करू शकते. पण हा स्नेहवान देखील आहे आणि कृपावान देखील आहे. हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्यासिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतु वरी आम्हालागी कृपावंतु आता सांग पायेथ घातू चिंतू येईल. ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मना न ये आघवे जीवितेसी. अशांना रणात मारायचं आणि आपण राज्य सुख भोगायचं हे माझ्या मनाला न ये पटत नाही. हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सधर जे असं तू येथवर भिक्षा मागता भली. त्याच्याऐवजी भिक्षा मागितलेली परवडली. ना तरी देश त्यागे जायचे का गिरीकंदर सेविजे परिशस्त्र आता न धरीजे यावरी. माणूस अपमानित झाला की तो काय करतो, तो स्थल त्याग करतो. हे जे लोक आहेत या लोकांमध्ये तरी आता राहायला नको. जे आपल्याला ओळखतात अपकीर्ती झाली. समर्थ काय म्हणतात, विरक्त विरक्तपण धरू नये, धरिले तरी सोडू नये. निस्पृहपण धरू नये, धरिले तरी सोडू नये, सोडिले तरी हिंडू नये ओळखी माझी. एकदा जर सोडलं तर मग न ओळखणाऱ्या लोकांमध्ये जाऊन राहावं, जसं इथं गुन्हा करावा आणि मग दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहावं. त्या लोकांमध्ये राहू नये असं जसं केलं जातं. अर्जुन असं म्हणतो की नको, वनवासात गेलेलं परवडलं ही विशिष्ट मनोवृत्ती आहे. ताप झाला खूप, तापला एकदा तापानी, मनोतापानी तापला की त्याला घर सोडावं वाटतं. भिक्षा मागितली तरी परवडलं असं वाटतं. गिरीकंदरात जावं, कंदमुळं खावीत, कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी जाऊन राहावं अशी इच्छा होते. तशी तशी मानसिकता अर्जुनाची झाली. ना तरी देश त्यागे जायजे का गिरीकंदर सेविजे तरी शस्त्र आता न धरीजे यावरी. देवा नवनिशती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी भोग दिवसावे रुधिरी बुडाले जे. शतवर्षा बाणांचा करून यांना जिव्हारी बाण लागले. मग जे भोग आम्हाला मिळतील ते रक्तयुक्तच असतील. गुरु नहत्वा ही महानुभावान श्रेयो भोगतुम भैक्षम पीह लोके, भिक्षा मागणं देखील श्रेयस्कर यांना मारण्यापेक्षा। हत्वार्थ कामास्तु गुरु निहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली परवडी। रक्त लांछित असे भोग भोगत राहून रुखरुख स्वीकारण्यापेक्षा ते काढून काय कीजती लिप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती याची लागी। हे भोग रक्त लांछित ही उपपत्ती, हा विचार काय आहे ते काही मला कळत नाहीये। या विचारांमध्येच विचार दोष आहे। कर्मयोग हा फळाकरता आचरायचा नसतो, ते सगळं साफ विसरून अर्जुन राज्य सुखाकरता आपण युद्ध करतो आहोत अशा प्रकारच्या एका स्वैर मनस्थितीवर आलेला आहे। भगवंतांनी जो उपदेश केला गीता उपनिषद, तर ते अर्जुनाच्या या विचार दोषांना धरूनच पुढे भगवंतांनी सांगितलं। ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्री कृष्णा अवधारी, तरी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया। पण तो बोलतो आहे, पण ज्याच्याशी बोलतो आहे त्याला पटत नाहीये हे अर्जुनाला समजते। चर्चेमधली जी परिस्थिती असते, तुम्ही बोलता त्याला होकारच मिळत नाहीये, संशयाने ऐकलं जाते, न पटता ऐकलं जाते। हे जसं समजावं तसं अर्जुनाला समजत होतं की भगवंतांना हे पटत नाहीये। ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्री कृष्णा अवधारी, परिते मना नयेची मुरारी ऐकोनिया। हे जाणोनी पार्थू बिहाला, मग त्याला चिंता वाटायला लागली। मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवो का चित्त या बोला देती चिना। न चैतत विद्म कतरन्नो गरीयो, यद्वा जयेम यदिवा नो जयेयुहु। जय होईल अथवा पराजय होईल, यानेव हत्वा न जिजी विषामा तेव स्थिता प्रमुखे धार्त राष्ट्राहा। धृतराष्ट्राच्या या पुत्रांना मारून आम्ही जिवंत राहू इच्छित नाही। येरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, तरी निके काय या परवते ते तुम्ही जाणा। आता मला काय जे वाटत होतं ते मी सांगितलं, आता योग्य काय आहे ते तुम्ही जाणता खरं म्हणजे। ते वीरू जयासी ऐकी जे आणि या बोलीची प्राणू सांडी जे, ते एथ संग्राम व्याजे उभे आहती। आता ऐसिया ते वधावे की अवभेरुनिया निघावे, या दोही माझी बरवे ते नेणो आम्ही। अर्जुन बोलता बोलता बरच आर्ग्युमेंट करून करून आता जसं इकडे शस्त्र टाकलेली होती युद्ध न करण्याकरता, तसं इकडं अंतःकरण चित्तवृत्ती बुद्धी भगवंतांना शरण जाण्याच्या बेतात, तीही भगवंतांच्या चरणांवर टाकण्याच्या अर्पण करण्याच्या मनस्थितीत हळूहळू आला। मी विचार करून माझ्या ठिकाणी जो विचार उद्भवतो आहे तो मी बोलतो आहे, पण जे योग्य आहे ते तुम्ही जाणता। इथं असे वीर उभे आहेत की यांचं नुसतं नाव ऐकलं तरी देखील दुसऱ्या योद्ध्याचा प्राण जाईल। भीष्म द्रोण असे योद्धे आहेत की हे युद्ध करायला उभे राहिले असं म्हटलं तर समोरच्यांचा प्राण जाईल। त्या विराट गोग्रहणाच्या वेळेला तो उत्तर मोठ्या अभिनिवेशाने मी यांच्यावर चाल करून जातो म्हणून गेला, आणि समोर जेव्हा ते योद्धे पाहिले सगळे, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, तेव्हा त्याचे पाय लटपट कापायला लागले. त्याला आपण आता इथं मरतोच आहोत नव्हे मेलोच अशी भावना निर्माण व्हायला लागली. असे हे समोर असलेले योद्धे आता आयसीया ते वधावे की अवघे रुनिया निघावे अशा या योद्ध्यांना मारावं का युद्ध टाळून निघून जावं या दोही माझी बरवे ते नेणो आम्ही. याच्यामध्ये योग्य काय आहे, बरवे म्हणजे हितकर काय आहे हे आम्ही हे मला समजत नाही. कार्पण्य दोषोपहत स्वभावः, भित्रेपणाचा किंवा भ्याडपणाचा किंवा मनाच्या कमकुवतपणाचा जो दोष माझ्या वृत्तींना स्पर्श करून राहिलेला आहे त्यामुळं धर्माच्या बाबत देखील आता धर्म या परिस्थितीत काय असावा याच्या बाबत देखील मला खरं म्हणजे समजत नाहीये. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः, योग्य आणि अयोग्य याचा निर्णय मला माझा मला करता येत नाहीये. यत श्रेयस्यात निश्चितं ब्रूहितं मे, या परिस्थितीमध्ये जे श्रेयस्कर आहेत ते निश्चयाने तू मला सांग. आणि सखा खरा पण म्हणायला लागला शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मला तू बोध कर, मी तुझा शिष्य होऊन राहिलेलो आहे, तू मला बोध कर. जे पहिल्या अध्यायात होतं की सेनयोर उभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम आज्ञा करत होता, दोन सैन्यांच्या मध्ये हा उत्तम रथ नेऊन उभा कर. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये श्रीकृष्णांच्या बाजूने नाही पण अर्जुनाच्या बाजूनी सुप्त ईर्ष्या होती पराक्रमाच्या बाबत. तू पराक्रमी आहेस का मी, किंवा तुला माझाही पराक्रम एकदा मला दाखवायचा आहे. आणि सबंध महाभारत जर पाहिलं याच्या आधी असलेलं तर अर्जुनाचा पराक्रम डोळे भरून श्रीकृष्णांनी पाहिला असं याच्या आधी एकदाच झालेलं होतं. अर्जुनाचं आणि कर्णाचं आणि अर्जुनाचं आणि सर्व योद्ध्यांचं द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला झालेलं युद्ध, पण ते युद्ध देखील अनिर्णित श्रीकृष्णांनी थांबवलेलं होतं. श्रीकृष्णांचा पराक्रम तर अनेक वेळेला अर्जुनाच्या समोर होता पण जरासंधाला मारायला घेऊन गेले अर्जुनाला आणि भीमाला, पण आयत्या वेळेला भीमाशीच युद्ध झालं. श्रीकृष्णांना खरा पराक्रम दाखवणं हे अर्जुनाला आतापर्यंत घडलेलं नव्हतं. या युद्धात देखील श्रीकृष्णांनी शस्त्र हातात धरू नये किंवा धरणार नाही असं अशी इच्छा व्यक्त केल्यावर अर्जुन सुखावलेला होता. आता एकतर्फी मी युद्ध करेन आणि यांनी पहावं आपला सारथी होऊन अशी त्याची मनातून इच्छा होती. श्रीकृष्णांना जाणीव होती की हा माझ्याशी सुप्त स्पर्धा याच्या मनात आहे. सारथी म्हणून बसवलेला होता, हितकर्ता होताच पण सारथी होता. आधी आज्ञा केल्यावर जे समोर दिसायला लागलं त्यामुळं मनाची तळमळ मळमळ व्यक्त केली, मग भावनांनी खूप प्रेरित झाला, रडायला लागला, हातातून धनुष्य गळून पडलं, रथावरून खाली उडी घातली. आणि बरीच आर्ग्युमेंट्स केली आणि श्रीकृष्ण मानत नाहीत असं म्हटल्यानंतर, असं लक्षात आल्यानंतर मी
धर्म निर्णयाबद्दल मोहित झालेलो आहे. जे श्रेयस्कर असेल ते आता तू मला सांग. मी तुझा शिष्य आहे, शिष्य भावाने मी तुला विनंती करतो आहे, असं म्हणाला. सखा आणि भक्त इथं निर्माण झाला. आपण सख्य भक्ती पाहतो आहोत. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तू जात, देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. तू आता तूच काय ते माझी मनस्थिती समजून घे, आणि माझं हित ज्याच्यात होईल ते तूच आता मला सांग. जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी, तू तू आम्हाला सर्वस्व आहेस. तू सखा असलास तरी आम्हाला तू सर्वस्व आहेस. तू गुरु, बंधू, पिता, सद्गुरूंबद्दल काय भाव धरायचा त्याचं मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज करतायत या ओव्यांच्या निमित्ताने. तू गुरु, बंधू, पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुदे, जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अव्हेरू, की सरिता ते सागरू त्यजी केवी ना तरी अपत्या ते माये, सांडून जरी जाये तरी ते कैसे नी जिये ऐके कृष्णा, तैसा सर्वापरी आम्हासी, देवा तूची एक आहासी. आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. असं अर्जुन भगवंतांना हे काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.